राहो मुखी तुझे नाम तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम देहत पंचाचा दास देह प्रपंचाचा दास सुखे करो काम सुखे करो काम तुझे रूप चित्ती राहो देहधारी जो जो त्याचे विहित नित्य कर्म सदाचार नीती हुनी आगळान धर्म तुला आठवावे गावे हाच एक नेम तुला आठवावे गावे हाच एक नेम देह प्रपंचाचा दास देह प्रपंचाचा दास सुखे करो काम सुखे करो काम तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम तुझे रूप चित्ती राहो तुझा पदी वाही देह भाव सारा उड़े अंतराली आत्मा सोडूनी पसारा तुझा पदी वाही नामी देह भाव सारा उड़े अंतराली आत्मा सोडूनी पसारा नाम तुझे घेता गोरा नाम तुझे घेता गोरा नाम तुझे घेता गोरा म्हणून आठ धाम देह प्रपंचाचा दास सुखे करो काम सुखे करो काम